आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. ऐन दिवाळीत वेंगुर्ल्यात साजरा होतो आगळा गणेशोत्सव तर मालवणात पालखी प्रदक्षिणा सोहळ्याची सुरुवात. 19 वर्षांखालील जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत कृषी वर्माला सुवर्णपदक आणि वानखेडे क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशीच भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. झेड दर्जाच्या सुरक्षिततेसह फोर्स वनचे अतिरिक्त 12 जवान उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. फडणवीस यांच्या जीवाला धोका असून त्यांच्याविरुद्ध कट रचले जात असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांचं मुंबईचं शासकीय निवासस्थान तसंच नागपूर निवासस्थानीही सुरक्षितता पुरवण्यात आली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या सोमवारी शेवटची तारीख आहे. राज्यातल्या दोन प्रमुख महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात आहेत. महायुतीचे 36 तर महाविकास आघाडीचे 26 उमेदवार बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या 8 जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सोमवारनंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाकरता स्वतंत्र बँक खातं उघडून त्यातून व्यवहार करणं आवश्यक असल्याची सूचना निवडणूक आयोगानं खर्चाविषयी जारी सूचनांमध्ये नमूद केली आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चासाठीची रक्कम बँक खात्यात जमा करणं आवश्यक आहे. व्यवहार देखील रोखीनं न करता धनाकर्ष, धनादेश आदी माध्यमातून करायचे असल्याचंही त्यात म्हटलं आहे. शिवाय उमेदवारांना त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची जाहिरात प्रकाशित करणं आवश्यक असून त्याचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गृहीत धरण्यात येईल असंही सूचनांमध्ये नमूद आहे. महाराष्ट्रासाठी नियुक्त करण्यात आलेले विशेष निवडणूक निरीक्षक राममोहन मिश्र यांनी काल अहिल्यानगरमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच आतापर्यंत विविध पथकांद्वारे 28,26,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिर्डी आणि राहुरी मतदारसंघात प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार असून 2032 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात येणार असल्याचंही मिश्र यांनी सांगितलं. नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले माजी अनिस अहमद काल पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत त्यांनी पुनर्प्रवेश केला. अहमद यांनी नागपुरातून वंचितकडून अर्ज भरताना काही मिनिटं उशीर झाल्यानं त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महायुतीमध्ये सन्मान मिळत नसून लोकसभा विधानसभेत तसंच कोणत्याही महामंडळातही पक्षाला जागा मिळत नसल्याचं सांगून विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी रिपाईसोबत राहू पण भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना विदर्भातल्या कार्यकर्त्यांना मोकळीक द्यावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. शिवसेना उमेदवार शायना एनसी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरविंद सावंत यांनी माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महिलांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी वार्ताहरांशी बोलताना केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवाळीचा सण कृषीप्रधान संस्कृतीचं वैशिष्ट्य मानलं जातं. खरीपाचं पीक हाती आल्यानंतर शेतकरी राजा सुखावतो आणि दिवाळीचा सण एकोप्यानं साजरा करतो. परभणीतही खरीपाच्या हंगामाचा समाधानकारक शेवट झाल्यानं शेतकऱ्यांनी दीपावलीचा सण आनंदानं साजरा केला. वसुबारसेला पशुधनाची पूजा करून या सणाची सुरुवात केली. तर पाडव्याच्या दिवशी माहेरी आलेल्या लेकी गायीच्या शेणापासून वेगवेगळ्या मूर्ती सजवून पूजा करतात. त्याला पाची पांडवांचा वाडा म्हणून ओळखलं जातं. दीपावलीचे पाचही दिवस जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्साहानं साजरे केले. शेतकऱ्यांची आता रबी हंगामाच्या पेरणीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातल्या उभा दांडा गावात आगळा गणेशोत्सव ऐन दिवाळीत साजरा केला जातो. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा हा वृत्तांत.
वेंगुर्ले उभादांडा गाव एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित आहे. उभादांडा इथं तुमदार असं गणेश मंदिर आहे. मात्र या गणेश मंदिरात परंपरेनुसार दीपावलीत लक्ष्मीपूजन दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन होतं. त्यानंतर हा उत्सव दररोज पारंपरिक भजन अनेक धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतो. या गणपतीचं विसर्जन होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी होतं. इतर दिवशी मात्र गणपती मंदिरात गणपतीच्या फोटोच्या प्रतिमेचं पूजन होतं. अशा या आगळ्या वेगळ्या गणपती सोहळ्याला लक्ष्मीपूजनापासून सुरुवात झाली आहे आणि तो उत्सव होळी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. निलेश जोशी, आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या 300 वर्षांची परंपरा असलेल्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला काल बलिप्रतिपदेच्या दिवशी प्रारंभ झाला. मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव नारायण आणि श्रीदेव रामेश्वर यांच्या देवळातून सांगणं करून पालखीतून सवाद्य मिरवणुकीत देव गाव भेटीला आणि इतर देवतांच्या भेटीला निघाले. ग्रामदेवतेच्या पालखीमुळं व्यवहार सुरळीत चालतात अशी स्थानिक व्यापाऱ्यांची श्रद्धा आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातल्या दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्राशन फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे अतिदुर्गम भागातल्या सालकेसा तालुक्यातल्या पत्राटोला गावात आमची दिवाळी वंचितांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. गावात दिवाळी फराळ, मुलांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. त्याशिवाय जिल्ह्यातल्या मामा चौकात हा महोत्सव भरवण्यात आला. त्यामध्ये देवदेवतांपासून कलाकार, जिल्ह्यातले नेते यांच्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. अमेरिकेत कोलोराडो इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालील जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या कृषी वर्मानं 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिनं जर्मनीच्या लेरिका सायमनवर 5-0 अशा गुणांनी मात केली. तर 48 किलो वजनी गटात चंचल चौधरी, 57 किलो वजनी गटात अंजली कुमार सिंह, 60 किलो वजनी गटात विनी आणि 70 किलो वजनी गटात आकांक्षा फलासवाल, तसंच पुरुषांच्या 75 किलो वजनी गटात राहुल कुंडू अंतिम सामन्यात पराभूत झाले, त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. मुंबई क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडच्या 9 गडीबाद 171 धावा झाल्या असून त्यांना दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या 2 दिवसात दोन्ही संघांचे मिळून 3 डाव संपवणाऱ्या वानखेडे मैदानाच्या खेळपट्टीवर आता विजयाचं पारडं भारताकडे झुकलं आहे. न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर रोखल्यानंतर भारत केवळ 28 धावांची आघाडी घेऊ शकला. पाहुण्यांच्या दुसऱ्या डावात जडेजानं 52 धावांत 4 गडी तर रविचंद्रन अश्विननं 63 धावांत 3 गडी बाद करून त्यांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखून धरलं. आज तिसऱ्या दिवशी ही कसोटी निकाली ठरणार हे नक्की. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही दुपारनंतर विजांसह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे कापणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान झालं. कणकवली तालुक्यात गेल्या 4 दिवसात पावसामुळे स्थानिकांचंही नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. ऐन दिवाळीत वेंगुर्ल्यात साजरा होतो आगळा गणेशोत्सव, तर मालवणात पालखी प्रदक्षिणा सोहळ्याची सुरुवात. 19 वर्षांखालील जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत कृषी वर्माला सुवर्णपदक आणि वानखेडे क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशीच भारताला विजयाची संधी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.